93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। टेम्परेचर बघूया आपण। मॅक्सिमम 35 डिग्री सेल्सिअस तर मिनिमम 16 डिग्री सेल्सिअस, दोज आर द प्रेडिक्शन्स। आणि आत्ता 7 वाजता टेम्परेचर घेतलं होतं तेव्हा 24 डिग्री सेल्सिअस होतं। ह्युमिडिटी ॲट 53% आणि विंड्स ब्लोईंग ॲट 10 किलोमीटर्स पर आवर। ॲक्च्युली हे कसं ॲक्ट होतं मला त्याचं सायन्स एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण जर मी 20 च्या स्पीडनी चाललो असेल बरोबर ज्या दिशेने विंड किंवा हवेचा रुख आहे त्या दिशेने गेलो तर मग ते 20-30 होईल ऑटोमॅटिकली का मला फक्त 10च पेट्रोल माझं जळलं जाईल वगैरे वगैरे। माफ करा, काल मी एक स्टीफन हॉकिंगवरची डॉक्युमेंटरी बघत होतो त्यामुळे एकदमच सगळं असं गणित माझ्या आणि फिजिक्स माझ्या डोक्यात घुसल्यासारखं झालेलं आहे। बेअर हाल कमिंग अप इन जस्ट बिट। सुपर हिट गाणं आणि त्याच्यानंतर रात्र त्याच्या आधीच आत्ता लगेचच तुम्हाला हार्ड कॉरची कॉन्सर्ट होतीये हे मी सांगितलंय। ते काय आहे, कसं आहे, पासेस कुठे मिळणार, कधी मिळणार, कुठे जायचंय, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देतोय। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफएम, बजाते रहो।